विद्यार्थी पुणे. दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी 15 जुलैपर्यंत पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या. कालवा सल्लागार समितीची बैठक काल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रकल्प आराखड्यानुसार मंजूर पाण्याचं वितरण सर्व प्रकल्पांना करावं अशा सूचना विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. उपसा जलसिंचन पाणीपट्टी वाढीला स्थगिती देण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील रस्त्यांवर धूळ खात पडलेली बेवारस वाहनं हटवण्यासाठी पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनानं व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याची सुरुवात कसबा मतदारसंघातून करण्यात आली. येत्या 15 दिवसात या भागातली सर्व बेवारस वाहनं हटवली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानाअंतर्गत गणेशपेठेतील दूध भट्टी चौकामध्ये या मोहिमेचा प्रारंभ आज करण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यासह माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आता संपत आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कारखान्यांनी 90 लाख टन ऊस गाळप केला असून 82,26,000 क्विंटल साखर निर्मिती केल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयानं दिली आहे. यंदा साखरेचा उतारा गेल्या हंगामाच्या तुलनेत 1% घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यात 133 लाख टन गाळप होऊन 139 लाख क्विंटल साखर निर्मिती झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करण्याची शिकवण दिली तीच आपण अंमलात आणूयात असं आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी पुण्यात केलं. मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशननं भरवलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निमण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या जीबीएसच्या रुग्णांची संख्या 222 झाली असून आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. मृतांमधील 4 रुग्णांना जीबीएसची लागण झाली होती तर 7 संशयित रुग्ण होते. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यात जीबीएसच्या 31 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर 16 जण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. रागप्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त असलेला रागप्रभा संगीतोत्सव आज पुण्यात सादर होत आहे. डॉ प्रभा अत्रे फाउंडेशननं आयोजित केलेल्या या महोत्सवात सकाळच्या पहिल्या सत्रात पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित उदय भवाळकर, विदुषी पद्मा तळवळकर, पंडित राजा काळे, पंडित राम देशपांडे यांचं सादरीकरण झालं. राग यमन, पुरिया, दरबारी असे सायंकालीन राग सकाळच्या सत्रात ऐकायला मिळाले. राग रागिणी सादरीकरणावर काळाचं बंधन नको या प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेशी आपण सहमत आहोत असं पंडित हरिप्रसाद चौरासिया यावेळी म्हणाले. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नुकत्याच रोबोटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. देशातील विविध 60 शहरांसह कझाकिस्तान, श्रीलंका, युएईमधील 6 आंतरराष्ट्रीय संघ यामध्ये सहभागी झाले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सुमारे 1,500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून रोबोटिक्स विश्वाचा अनुभव घेतला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं फ्लॉवर, कोबी, लसूण आणि शेवगा यांच्या भावात घट झाली तर आवक घटल्यानं हिरवी मिरची महागली. बहुतांश पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. फळ बाजारात रसाळ फळांना मागणी वाढली असून भाव वधारले आहेत. लग्नसराईमुळे फुल बाजारात रेलचेल असून शोभिवंत फुलांचे भाव टिकून आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 36 तर किमान 17.7 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही सर्वसाधारण असंच तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.